आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यघटना स्वीकारण्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आजपासून विशेष चर्चा. उत्तर प्रदेशमधल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विकास प्रकल्पांचं उद्घाटन. नोव्हेंबरमध्ये देशाचा किरकोळ महागाई दरात घट. राष्ट्रीय तपास संस्थेचे देशात विविध ठिकाणी छापे. आणि युवा बुद्धिबळपटू गुकेशची ऐतिहासिक कामगिरी, देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. आता सविस्तर बातम्या. देशानं राज्यघटना स्वीकारली त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त लोकसभेत आजपासून 2 दिवस त्यावर विशेष चर्चा होणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर या चर्चेला सुरुवात होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संविधानावरील या चर्चेची सुरुवात करतील. नंतर विविध पक्षांचे नेते 2 दिवस त्यावर सभागृहात आपले विचार मांडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यावरील चर्चेला उत्तर देतील. राज्यसभेत 16 आणि 17 तारखेला संविधानावर चर्चा होणार आहे. या विशेष चर्चेच्या अनुषंगानं काल पंतप्रधानांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत धोरणात्मक बैठक घेतली. हिवाळी अधिवेशनानंतर संविधानावर चर्चा घ्यावी अशी विरोधी पक्षांची प्रमुख मागणी होती. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये 10 नवीन पूल तसेच उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीसमोरील रस्त्यांचं बांधकाम या विकास कामांचा यात समावेश आहे. प्रयागराज आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रवास यामुळे सुलभ होण्यास मदत होणार आहे. प्रक्रिया न केलेलं सांडपाणी गंगेत वाहून जाण्यापासून रोखण्याच्या उद्देशानं एका प्रकल्पाचं उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर विधिवत पूजा करून आणि तिथलं दर्शन घेऊन मोदी आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. हा महाकुंभमेळा पुढील वर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून मोदी महाकुंभस्थळालाही भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी एका चॅटबॉटचं उद्घाटन देखील करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान आज नवी दिल्ली इथं 15व्या भारत संयुक्त अरब अमिरातीच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन्ही नेत्यांनी काल नवी दिल्लीत धोरणात्मक बैठकीत चर्चा केली. धोरणात्मक चर्चा हे एक प्रभावी व्यासपीठ असून याद्वारे परस्पर संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं 21 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली आहे. पक्षाने बादली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित, बल्लीमारण मतदारसंघातून हरुण युसुफ, वजीरपूरमधून रागिणी नायक, सीलमपूरमधून अब्दुल रहमान आणि सदरबाजार विधानसभा मतदारसंघातून अनिल भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नोव्हेंबरमध्ये देशाचा किरकोळ महागाई दर कमी होऊन 5.48% आला. यापूर्वीच्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तो 6.2% होता. ग्रामीण भागाचा महागाई दर शहरी भागाच्या 4.83% तुलनेत 5.95% इतका असल्याचं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रकाशित केलेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे. अखिल भारतीय ग्राहक अन्नधान्य निर्देशांकांवर आधारित अन्नधान्याचा महागाई दर नोव्हेंबरमध्ये 9.4% आला आहे. ऑक्टोबरमध्ये तो 10.9% होता. मुख्यत्वे अन्न आणि पेयांच्या भावात घट झाल्यानं महागाई दर कमी झाला असल्याचं सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे. भारतीय लष्कराच्या वज्र कोअरतर्फे आजपासून अमृतसर इथं विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरुद्ध 1971 युद्धात मिळवलेल्या विजयाचा 53वा वर्धापन दिन येत्या 16 तारखेला साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दाखवण्यासाठी 2 दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तर 15 डिसेंबर रोजी एक शाम वीरों के नाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सारागडीच्या युद्धावरील कार्यक्रम तसंच भारतीय सैन्याचा समृद्ध वारसा दर्शवणारी लघुफीत यावेळी दाखवली जाणार आहे. या युद्धादरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना बँड पथकाच्या कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला आज 23 वर्ष पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांना आणि पीडितांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आज संसद भवनात हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करणार आहेत. देश परदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशातील तसंच परदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांवर त्यांना सल्ला आणि मदत देण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. जैश ए महम्मद या संघटनेच्या दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA काल 8 राज्यात 19 ठिकाणी छापे घातले. या छाप्यांमधून बरीच आक्षेपार्ह कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, पेनड्राईव्ह, CD, हार्ड डिस्क असं साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. शेख सुलतान सलाउद्दीन अयुबी या जैश ए महम्मदच्या मोहरका आरोपीच्या जवळच्या साथीदारांच्या जागांवर देखील छापे टाकण्यात आल्याचं NIA सांगण्यात आलं. खोटा प्रचार करणारं साहित्य वितरित केल्याच्या आरोपाखाली अयुबी ऑक्टोबरपासून NIA कोठडीत आहे. पॅलेस्टाईनबद्दलचे भारताचे धोरण फार पूर्वीपासून आहे आणि इस्रायलबरोबर शांतता राहून सुरक्षित सीमांमध्ये पॅलेस्टाईनचे सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य संबंध स्थापित करण्यासाठी वाटाघाटीद्वारे दोन्ही देशांच्या तोडग्याला भारताने नेहमीच पाठिंबा दिला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या संदर्भात राज्यसभेत एका लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग म्हणाले की 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि इस्रायल हमास संघर्षात नागरिकांच्या जीवितहानीचा भारताने तीव्र निषेध केला आहे. भारत तिथल्या परिस्थितीबद्दल चिंतित असून युद्धविराम, सर्व ओलिसांची सुटका, संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्ष कमी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन करत आहे, असंही सिंग यावेळी म्हणाले. इस्रायल पॅलेस्टाईनच्या मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांवर भारतानं केलेलं मतदान हे धोरणाशी सुसंगत असल्याचंही सिंग यांनी बोलताना सांगितलं. पाकिस्तानच्या एका न्यायालयानं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सौदी राजघराण्यानं मे 2021 भेटीमध्ये काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या त्या वस्तू सरकारी तोषखान्यात जमा करण्याऐवजी इम्रान खान यांनी स्वतःकडे ठेवल्या होत्या असा आरोप पाकिस्तानच्या NABनं केला आहे. इम्रान खान यांच्यावर सध्या अनेक आरोप असून ते रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहेत. भारताचा 18 वर्षीय ग्रँडमास्टर डोम्मा राजू गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा जगज्जेत्ता बनला आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 14व्या आणि अंतिम फेरीत गुकेशनं काल चीनच्या डिंग लिरेवर मात करत 18व्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मिळवून इतिहास रचला. या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढतीच्या 14 फेऱ्या झाल्या, त्यापैकी 3 फेऱ्या गुकेशनं तर 2 डिंगनं जिंकल्या. 9 फेऱ्या अनिर्णित राहिल्या. अखेरच्या फेरीत गुकेशनं डिंगला चेकमेट करत 7.5 गुणांसह हे ऐतिहासिक यश प्राप्त केलं. गुकेशच्या या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. भारताने काल ओमानमधील मस्कत इथं महिला कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेतील 4th पूल A सामन्यात थायलंडचा 9-0 असा पराभव केला. या विजयासह भारतानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि चिली इथं पुढील वर्षी होणाऱ्या FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील आपलं स्थान निश्चित केलं. उद्या उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यघटना स्वीकारण्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आजपासून विशेष चर्चा. उत्तर प्रदेशमधल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विकास प्रकल्पांचं उद्घाटन. नोव्हेंबरमध्ये देशाचा किरकोळ महागाई दरात घट. राष्ट्रीय तपास संस्थेचे देशात विविध ठिकाणी छापे आणि युवा बुद्धिबळपटू गुकेशची ऐतिहासिक कामगिरी. देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.